नेहा कक्कड़ और धवनी भानुशाली की आवाज में ये सुपर ट्रैक था, सिर्फ सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर शो शुरू हुआ है। जी हाँ, सारा तो हाजिर हो गई आपके संग यहाँ पर बतियाने के लिए, लेकिन उसी के साथ साथ थोड़या वेळा पूर्वी मी तुम्हाला म्हणाले होते की आता मार्च हा महिना जवळ आला आणि मार्च म्हटलं की फायनान्शियल इयर संपत असतं, नवीन फायनान्शियल इयरची सुरुवात असते, पण त्याचसोबत बजेट सुद्धा बघितल्या जातं। कारण काय ना की अप्रायझल इन्क्रीमेंटचा हाच तो पिरियड असतो ज्यावरती पुढच्या वर्षात आपल्याला काय काय करता येणार आहे आणि काय काय अजूनही टांगणीलाच राहणार आहे असा विचार आपण करत असतो। ॲटलिस्ट 20-30% इन्क्रीमेंट व्हावं अशी अपेक्षा असते, जेणेकरून घरामध्ये गृहिणीला घर खर्चासाठी जास्त पैसे देता येतील किंवा मुलांना पॉकेट मनी वाढवून देता येईल। पण ॲक्च्युली ते इन्क्रीमेंट मात्र आपलं होतं खूप कमी, म्हणजे 10-12% ते इन्क्रीमेंट ज्या वेळेला पोहोचतं त्यावेळेला अपेक्षा भंगांचं दुःख तर सगळ्यांना सहन करावंच लागतं, पण तरीसुद्धा हर साल हम लोग जो है वो उम्मीदें रखते ही है। तो इस साल आपकी इस इन्क्रीमेंट से क्या उम्मीद है ये आप मुझे बताएंगे, कॉल करा त्यासाठी 9607-007-935 या माझ्या नंबरवर। जी हां, मेरा नंबर है 9607-007-935, फटाफट कॉल करा, सोबतच ऐकत रहा सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर येणार हे गाणं। जब इन्क्रीमेंट आपल्या मनासारखं होईल त्यावेळेला तर हे गाणं वाजलंच पाहिजे, कारण प्रत्येक जण डान्स करण्याच्या मूडमध्ये असेल ना। बजाते रहो।